श्रोतेहो नमस्कार. समुदायिक आवाज या कार्यक्रमाअंतर्गत युनिसेफ आणि SBC3 यांच्या सहयोगानं दरवर्षी आपण वेगवेगळे कार्यक्रम घेत असतो. या कार्यक्रमाअंतर्गत महिला सबलीकरण, लैंगिक हिंसाचार, बालविवाह, किशोरवयीन मुलींचं आरोग्य याविषयी यावर्षी आपण कार्यक्रम करत आहोत. उद्दिष्ट आहे जनजागृती. या कार्यक्रमाअंतर्गत आपण जे MES हायस्कूलमध्ये नॅरोकास्टिंग केलं यामध्ये बारामतीच्या आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर भक्ती महाजन यांनी किशोरवयीन मुलींचं आरोग्य याविषयी मार्गदर्शन केलं होतं. कार्यक्रम संपून मुलींनी हा विषय इथेच न सोडून देता त्यांनी त्यांचे काही फीडबॅक किंवा त्यांचे काही प्रश्न या विषयावर आधारित डॉक्टरांना फोन करून विचारले होते. याविषयी आपण डॉक्टरांचा फीडबॅक घेत आहोत. नमस्कार डॉक्टर.
नमस्कार मॅडम.
डॉक्टर, आपण हा कार्यक्रम घेतला आणि मुलींना अतिशय उत्तम पद्धतीनं मार्गदर्शन केलं, यानंतर आपल्याला काय अनुभव आला, काय सांगाल आपण?
नक्कीच, कार्यक्रमाला बोलवल्याबद्दल आधी तुमचे मनपूर्वक आभार, कारण पुन्हा आभार मानते मी. याचं कारण असं आहे की या वयामध्ये नकळतं वय असतं आणि बरेचसे बदल शारीरिक मानसिक स्तरावर होत असतात. मग हे बदल नक्की आपल्यामध्येच होत आहेत का आपल्या वयातल्या सर्वच मुलींमध्ये होत आहेत, हा आधी पहिला प्रश्न मुलींच्या मनामध्ये असतो. अजूनही मुलींमध्ये किंवा पालकांमध्ये या विषयाबाबत हवी तितकी जागृती झालेली दिसून येत नाही किंवा या विषयाबद्दल मोकळेपणाने चर्चा होताना दिसून येत नाही. मुलींना ज्या अडचणी जाणवतात किंवा जे काही बदल जाणवतात, आईची पहिली जबाबदारी ही बनते की जेव्हा मुलगी वयात येत असते तेव्हा तिच्याशी थोडंसं मैत्रिणीसारखं संबंध प्रस्थापित करायचे आणि जे काही बदल पुढे होणार आहेत त्याची कल्पना तिला आधी जर का दिली हसत खेळत, तर मुली या बदलाला सहज सामोऱ्या जातात. ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट अशी की जरी असं नाही झालं किंवा अचानक पाळी सुरू झाली तरी मुलींचं सुद्धा हे कर्तव्य मी म्हणेन बनतं की त्यांनी मोकळेपणाने आपल्या आईबरोबर याविषयी चर्चा केली गेली पाहिजे. पण या कार्यक्रमाच्या माध्यमातून जो काही हसत खेळत संवाद मुलींसोबत झाला तर त्याच्यानंतर मुलींना ते व्याख्यान आवडलं, त्यांनी फोन नंबर घेतला आणि त्यांनी त्यातल्या काही जणींनी मात्र संपर्क साधला. त्यातल्या एकीला अजून 14 वर्ष झालं तरी पाळी सुरू झालेली नाही. काहींना, बऱ्याच मुलींना असं लक्षात आलं आहे माझ्या की पाळीदरम्यान पोटदुखी हे लक्षण दिसत आहे. आणि व्याख्यानादरम्यान मात्र माझ्या एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे अशी की मुलींचं जे बाहेरचं जे खाणं आहे, चिप्स कुरकुरे म्हणा, तर हे या खाण्याचं प्रमाण बरंचसं हल्ली वाढलेलं आहे. मग त्याचं इझिली अवेलेबिलिटी असू दे की सर्वत्र आता या गोष्टी उपलब्ध झालेल्या आहेत, कमी पैशात उपलब्ध होतात. आणि या वयात म्हणा किंवा वयाचं असं नाही म्हणणार, पण एक सहज भाव असा होतो की आपण जे म्हणतो की जिभेचे लाड आपण पुरवतो आणि मुलींकडून ते लक्षात न आल्यामुळे त्या गोष्टी खाल्ल्या जातात. आणि या सगळ्या वातूळ गोष्टी त्या पिरियडच्या काळामध्ये किंवा मासिक पाळीच्या काळामध्ये थोड्याशा त्रासदायक ठरतात. मग हे त्यांना आधी पटवून दिलं आणि जे काही फोन आलेले होते मग त्यांना व्यवस्थित काउन्सिलिंग करून त्यांना काही जी जुजबी औषधं आहेत जी त्यांना इझिली अवेलेबल होऊ शकतील मेडिकलमध्ये, तर ती औषधं सुरू करण्याचा सल्ला दिला. आणि त्याही उपर म्हणजे माझं अजून एक विनंती राहील अशी की जर का इथून पुढे मुलींना आपण केवळ त्या पाळीशी निगडीत जो काही योगाभ्यास आहे तो जरी आपण शिकवला तरी मुली या सगळ्या ज्या काही छोट्या छोट्या अडचणी आहेत किंवा छोटे छोटे जे प्रॉब्लेम्स आहेत मासिक पाळीच्या दरम्यान येणारे, तर त्याच्यासाठी त्यांना कुठल्याही औषधाची गरज लागणार नाही जर त्यांनी तो रोजच्या रोज केला. तर निश्चितच आपण पुढे बघू अशा दृष्टिकोनातून की, आणि ही माझ्याकडून तुम्हाला 100% ग्वाही राहील की जो काही योगाभ्यास मी त्यांचा घेईन तो 100% आपण त्यांचा मोफत करून घेऊ, कारण या शाळांमध्ये येणारा जो वर्ग आहे तो थोडंसं आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे सक्षम असं वाटत नाही, किंवा असेल तरीसुद्धा आपण मुलींना तो अभ्यास आपण मोफत देऊ आपल्यातर्फे.
अच्छा, धन्यवाद मॅडम. खरंच आत्ताची बदललेली जीवनशैली, कुटुंब व्यवस्था, पालकांसोबत कमी होत चाललेला संवाद यामुळं मुलींना मोकळेपणे बोलता येत नाही आणि मुळातच पाळी हा विषय चर्चेचा आहे की नाही हा आणखीन वेगळा प्रश्न आहे. त्यामुळे मुली मोकळेपणे बोलत नाहीत आणि त्यांचे प्रश्न, त्यांच्या समस्या तशाच राहतात. आणि आपला हा कार्यक्रम, जो कार्यक्रमाचा उद्देश होता की जनजागृती केली जावी, मुलींच्या प्रश्न, मुलींच्या समस्या समजल्या जाव्यात, हे नक्कीच आपलं या कार्यक्रमाचं यश म्हणावं लागेल की आपण जो कार्यक्रम केला, त्यानंतर मुलींनी प्रश्न विचारले आणि त्यांच्या समस्यांना आपण उत्तरंही दिलीत आणि त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केलात. यानंतर आपला जो पुढचा मनोदय आहे की आपण या विषयावर आधारित योगाभ्यास घ्यावा आणि पूर्णपणे त्यांच्या समस्यांचं निराकरण व्हावं, नक्कीच आपण असा एक प्रयत्न करूयात की त्यांचा या पद्धतीने योगाभ्यास केला जाईल. धन्यवाद आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल.
धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.